ಅಯ್ ಮಿತ್ರಗಣಾಃ ಸ್ವಾಗತಮಸ್ತು ಸರ್ವೇಷಾಂ. ಅಯಂ ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನಸ್ಯ ಶ್ರವ್ಯಮಂಚಃ ತಥಾ ಅಹಂ ಲೀನಾ ಮೆಹಂದಳೆ. ಪ್ರತಿ ರವಿವಾರಸ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಂ ಆರಂಭಂ ಕರೋಮಿ, ಪಠಾಮಿ ಸಂಸ್ಕೃತಂ ಇತಿ. ಅಯ್ ಮಿತ್ರಗಣಾಃ, ಅದ್ಯ ವಯಂ ಕತಿಪಯ ಶಿಶುಗೀತಾನಿ ಪಠಿಷ್ಯಾಮಃ. ಪ್ರಥಮಂ ಗೀತಮಸ್ತಿ ಹಸ್ತಿ ಇತಿ. ಹಸ್ತಿ 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 ದಿವ್ಯಾ ದೈವಿ ಸೃಷ್ಟಿ. ಹಸ್ತಿ 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 ದಿವ್ಯಾ ದೈವಿ ಸೃಷ್ಟಿ. ಕದಲೀ ಸದೃಶಿ ಶುಂಡ ಸ್ತಂಭ ಸಮಾನಃ ಪಾದಾಃ ಶೂರ್ಪಾಕಾರೌ ಕರ್ಣೌ ಧವಲೌ ದೀರ್ಘೌ ದಂತೌ ಉದರಂ ಭಾಂಡಾಕಾರಂ ಉನ್ನತ ಬೃಹಚ್ಛರೀರಂ ಅಲ್ಪಂ ತುಚ್ಛಂ ಪುಚ್ಛಂ ಅಹೋ ಅಹಾ ವಿಚಿತ್ರಂ ಪರ್ವತ ಸದೃಶೇ ಗಾತ್ರೇ ಸರ್ಷಪ ಸನ್ನಿಭ ನೇತ್ರೇ ಕಥಮತಿ ಬಲವಾನ್ ಏಷಃ ಅಂಕುಶ ಮಾತ್ರಾದ್ ಭೀತಃ. ತೋ ಮಿತ್ರೋ, ಇಸ್ ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನ್ ಕೆ ಶ್ರಾವ್ಯ ಮಂಚ ಪೇ ಮೈ ಲೀನಾ ಮೆಹಂದಳೆ ಅಪ್ನಾ ಪ್ರತಿ ರವಿವಾರ ಕಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಜ್ ಆರಂಭ ಕರ್ ರಹಿ ಹೂ. ಆಜ್ ಹಮ್ ಲೋಗ್ ಕುಛ್ ಸಂಸ್ಕೃತ್ ಕೆ ಶಿಶು ಗೀತ್ ಸೀಖೆಂಗೆ. ಪಹಲಾ ಗಾನಾ ಹೈ ಹಸ್ತಿ, ಅರ್ಥಾತ್ ಹಾಥಿ ಕೆ ವಿಷಯ ಮೇ. ಯ ತೋ ತುಮೆ ಪತಾ ಹೈ ಕಿ ಹಾಥಿ ಕೋ ಸಂಸ್ಕೃತ್ ಮೇ ಹಸ್ತಿ ಕಹಾ ಜಾತಾ ಹೈ ಔರ್ ಹಾಥಿ ಕೆ ದಾಂತೋ ಕೋ ಹಸ್ತಿ ದಂತ ಕಹಾ ಜಾತಾ ಹೈ. ತೋ ಯೇ ಹೈ ಗೀತ್ ಹಾಥಿ ಕೆ ಲಿಯೆ. ಹಸ್ತಿ 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 ದಿವ್ಯಾ ದೈವಿ ಸೃಷ್ಟಿ, ಅರ್ಥಾತ್ ಯ ಜೊ ಹಾಥಿ ಹೈ ಯೇ ಕವಿ ಕಹತಾ ಹೈ ಕಿ ಯ ತೋ ಕೋಯಿ ಮುಜೆ ದಿವ್ಯ ದೈವಿ ಸೃಷ್ಟಿ ಲಗ್ತಿ ಹೈ, ಕ್ಯೂಂಕಿ ಜಬ್ ಹಮ್ ಇಸೆ ದೇಖತೆ ಹೈ ತೋ ಯಹಿ ಲಗ್ತಾ ಹೈ, ಇತ್ನಾ ವಿಶಾಲ್ ಹೈ ನಾ. ತೋ ಕವಿ ಇಸ್ಕಾ ವರ್ಣನ್ ಆಗೆ ಕೈಸೆ ಕರ್ತಾ ಹೈ, ಕದಲೀ ಸದೃಶ ಶುಂಡಾ, ಉಸ್ಕಿ ಸೂಂಡ್ ಕೈಸಿ ಹೈ ತೋ ಜಿಸೆ ಕೇಲೆ ಕೆ ಪೇಡ್ ಹೋತೆ ಹೈ ಉಸ್ ತರಹ ಸೆ ಮೋಟಿ ಮೋಟಿ ಸೂಂಡ್ ಹೈ. ಔರ್ ಸ್ತಂಭ ಸಮಾನಃ ಪಾದಃ, ಉಸ್ಕಿ ಪೈರ್ ಜೊ ಹೈ ಚಾರೋ ವೋ ಬಡೆ ಮೋಟೆ ಮೋಟೆ ಖಂಭೆ ಕೆ ಜೈಸೆ ಹೈ. ಖಂಭಾ ಕೈಸಾ ಹೋತಾ ಹೈ, ಮೋಟಾ ಹೋತಾ ಹೈ ಔರ್ ಪೂರಾ ಕಾ ಪೂರಾ ಏಕ್ ಹಿ ಗೋಲಾಯಿ ಕಾ ಹೋತಾ ಹೈ. ತೋ ಉಸಿ ತರಹ ಸೆ ಹಾಥಿ ಕೆ ಪೈರ್ ಭಿ ಊಪರ್ ಸೆ ನೀಚೆ ತಕ್ ಏಕ್ ಹಿ ಗೋಲಾಯಿ ಕೆ ಹೋತೆ ಹೈ. ಶೂರ್ಪಾಕಾರವು ಕರ್ಣವು, ಅರ್ಥಾತ್ ಕಾನ್ ಹೈ ಉಸ್ಕೆ ಸೂಪ್ ಕೆ ಆಕಾರ ಕೆ. ಔರ್ ಧವಲವು ದೀರ್ಘವು ದಂತವು, ಉಸ್ಕೆ ಶುಭ್ರ ಧವಲ್ ಔರ್ ಲಂಬೆ ಲಂಬೆ ದೀರ್ಘ ದಾಂತ ಹೈ. ಯಹಾಂ ದೇಖೋ ಗೌರ್ ಕರೋ ಕಿ ಕಾನ್ ಚೂಂಕಿ ದೋ ಹೋತೆ ಹೈ ಔರ್ ದಾಂತ ಭಿ ದೋ ಹೋತೆ ಹೈ ಹಾಥಿ ಕೆ. ಯಹಾಂ ಪರ್ ದ್ವಿವಚನ್ ಕಾ ಪ್ರಯೋಗ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ, ಇಸಿಲಿಯೆ ಕಹಾ ಹೈ ಶೂರ್ಪಾಕಾರವು ಕರ್ಣವು, ದೋನೋ ಕಾನ್ ಸೂಪ್ ಕೆ ಆಕಾರ ಕೆ ಹೈ ಔರ್ ಧವಲೌ ದೀರ್ಘೌ ದಂತೌ, ದೋನೋ ದಾಂತ ಧವಲ್ ಹೈ ಔರ್ ಲಂಬೆ ಹೈ. ಉದರಂ ಭಾಂಡಾಕಾರಂ, ಪೇಟ್ ಜೊ ಹೈ ವಹ ಏಕ್ ವಿಶಾಲ್ ಬರ್ತನ್ ಕೆ ಆಕಾರ ಕಾ ಹೈ. ಜಬ್ಕಿ ಉನ್ನತ ಬೃಹತ್ ಶರೀರಂ, ಶರೀರ ಇಸ್ಕಾ ಬೃಹತ್ ಅರ್ಥಾತ್ ಬಹುತ್ ಬಡಾ ಔರ್ ಉನ್ನತ್ ಊಂಚಾ ಉಠಾ ಹುವಾ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಇಸ್ಕಾ ಶರೀರ ಹೈ. ಅಲ್ಪಂ ತುಚ್ಛಂ ಪುಚ್ಛಂ, ಅಲ್ಪ ಛೋಟಿ ಸಿ ಹೈ, ತುಚ್ಛ ಹಾಥಿ ಕೆ ಶರೀರ ಮೇ ಉಸ್ಕಿ ಕೋಯಿ ಗಿಂತಿ ಹಿ ನಹಿ ಹೈ, ಇತ್ನಿ ವೋ ಛೋಟಿ ಸಿ ಪೂಂಛ್ ಹೈ. ಅಹೋ ಅಹಾ ವಿಚಿತ್ರಂ, ತೋ ಅಹಾ ಯೇ ಕೈಸಿ ವಿಚಿತ್ರ ಬಾತ್ ಹೈ ಕಿ ಇತ್ನೆ ಬಡೆ ಹಾಥಿ ಕೆ ಶರೀರ ಮೇ ಪೂಂಛ್ ಉಸ್ಕಿ ಇತ್ನಿ ಛೋಟಿ ಸಿ ಹೈ. ಪರ್ವತ ಸದೃಶೆ ಗಾತ್ರೆ, ಪರ್ವತ್ ಕೆ ಸಮಾನ್ ಬಡೆ ಬಡೆ ವಿಶಾಲ್ ಇಸ್ಕೆ ಅಂಗ ಹೈ. ಸರ್ಷಪ ಸನ್ನಿಭ ನೇತ್ರೆ, ಔರ್ ಇಸ್ಕಿ ಜೊ ಆಂಖೆ ಹೈ ಸರ್ಷಪ ಸನ್ನಿಭ, ಸರ್ಷಪ ಅರ್ಥಾತ್ ಸರ್ಸೋ ಔರ್ ಸನ್ನಿಭ ಕಾ ಅರ್ಥ ಹುವಾ ಸಮಾನ್ ಸದೃಶ್. ತೋ ಹಾಥಿ ಕಿ ಆಂಖೆ ಬಡಿ ಛೋಟಿ ಛೋಟಿ ಹೋತಿ ಹೈ, ಇಸ್ಲಿಯೇ ಉನ್ಹೇ ಸರ್ಷಪ ಸನ್ನಿಭ ಕಹಾ ಗಯಾ ಹೈ, ಅರ್ಥಾತ್ ಯೆ ಬಡಿ ಛೋಟಿ ಛೋಟಿ ಆಂಖೋ ವಾಲಾ ಯಹ ಪ್ರಾಣಿ ಹೈ. ತೋ ಕವಿ ಕಹತಾ ಹೈ ಕಿ ವಿಶಾಲ್ ಇಸ್ಕೆ ಅವಯವ ಹೋತೆ ಹುವೆ ಭಿ ಔರ್ ಸರ್ಸೋ ಕೆ ಜೈಸೆ ಛೋಟೆ ಛೋಟಿ ಆಂಖೆ ಹೋತೆ ಹುವೆ ಭಿ ಇಸೆ ಹಮ್ ಬಲವಾನ್ ಕೈಸೆ ಕಹ ಸಕ್ತೆ ಹೈ, ಕ್ಯೂಂಕಿ ಕಥಮತಿ ಬಲವಾನ್ ಏಷಃ, ಕಥಂ ಕಿಸ್ ಪ್ರಕಾರ ಕಹ ಸಕ್ತೆ ಹೈ, ಯೆ ಕೈಸೆ ಹೋ ಗಯಾ ಬಲವಾನ್, ಯೆ ಕೈಸೆ ಕಹಾ ಜಾನೆ ಲಗಾ ಬಲವಾನ್, ಕ್ಯೂಂಕಿ अंकुश मात्रात भीतः, क्योंकि केवल छोटा सा अंकुश उसके कान में लगा दिया जाता है तो वो अपना जो महावत होता है उसकी सारी बातों का पालन करता है और उस अंकुश से ही वो डर जाता है, तो फिर इसे हम बलवान कैसे कहें। इस प्रकार यह एक शिशु गीत है, इसे याद करने के लिए बहुत सुंदर है। एक बार फिर से पढ़ते हैं। हस्ती 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 दिव्या दैवी सृष्टि ही, कदली सदृशी शुंडा स्तंभ समानः पादाः, शूर्पाकारौ कर्णौ धवलौ दीर्घौ दन्तौ, उदरं भाण्डाकारं उन्नत बृहच्छरीरं, अल्पं तुच्छं पुच्छं अहो अहा विचित्रं, पर्वतसदृशे गात्रे सर्षपसन्निभनेत्रे कथमति बलवान एषः अंकुशमात्राद् भीतः। तो मित्रों, ये मैं बता दूं कि इस शिशु गीत के रचना की है श्री जनार्दन हेगड़े महोदय ने, जो बंगलोर स्थित हैं। अब इसी तरह से एक शिशु गीत और पढ़ लेते हैं। ये चंद्रमा पर कविता लिखी है और इसके रचयिता हैं श्री गणपैया होल्ला। एही एही चंदिर श्वेत किरण सुंदर, एही एही चंदिर श्वेत किरण सुंदर, नील गगन मंदिर सकल जन मनोहर, तारकेश गिरि गुहासु किरण जाल मातनु, वितर सस्य तरु लतासु रस विशेष मादरात, मातरः प्रदर्शनेन नंदयन्ति बालकान, पक्षिणश्च तव करेण तोषयन्ति शावकान। तो बहुत सुंदर छोटी सी कविता है कि एही एही चंदिर, ये चंद्रमा को संबोधन किया गया है इसलिए उसे कहा गया है चंदिर। कभी कभी प्रास मिलाने के लिए इस प्रकार की स्वतंत्रता कवि ले सकता है, तो इसने चंद्रमा को चंदिर कह करके संबोधित किया है। तो एही एही चंदिर, हे चंद्रमा आओ आओ, श्वेत किरण सुंदर, उस चंद्रमा के अगले दोनों संबोधन हैं कि तुम श्वेत किरण वाले हो, उजले किरणों वाले हो और सुंदर सुंदर हो। नील गगन मंदिर, तुम नील गगन के मानो मंदिर हो, और सकल जन मनोहर, सभी का मन मोहन करने वाले, सकल जनों के मन का हरण करने वाले अर्थात सभी जनों के मन को लुभाने वाले, ऐसे सकल जन मनोहर तुम हो। ये सारे संबोधन हैं श्वेत किरण सुंदर, नील गगन मंदिर, सकल जन मनोहर, ऐसा यह चंदिर, ये सारे संबोधन हैं चंद्रमा के लिए। इस प्रकार चंद्रमा को पुकारने के बाद उससे बालक क्या कहता है, तार केश गिरि गुहासु किरण जाल मातनु, हे तारकेश, ये भी संबोधन है, तारिकाओं का ईश, चंद्रमा जो है वो सारे आकाश के सारी तारिकाओं में सबसे सुंदर दिखाई पड़ता है इसलिए उसे तारकेश कहा जाता है। तो हे तारकेश गिरि गुहासु, गिरि अर्थात पर्वत और गुहा, पर्वत की गुफाओं के अंदर, किरण जालम आतनु, तुम अपनी किरणों का जाल फैलाते हो, वितर सस्य तरु लतासु, और अपनी किरणों से तुम वितर अर्थात वितरण करो, क्या वितरण करो, सस्य अर्थात जो धान उगा होता है खेतों में, तरु जो पौधे उगे होते हैं, लता जो लताएं होती हैं, इन सबों के लिए तुम अपने किरणों से रस का वितरण करो ताकि उनका पोषण हो, वे रस से भर जाएं। मित्रों, यहाँ मैं बता दूं कि आयुर्वेद की परिकल्पना के अनुसार वनस्पतियों का और वनस्पतियों में औषधि गुणों का पोषण चंद्रमा की किरणों से होता है, उसी का यहाँ आधार लिया गया है। रस विशेषम आदरात, उन सबों में तुम रस भरो। मातरः प्रदर्शनेन नंदयन्ति बालकान, और सारी माएँ क्या करती हैं कि अपने अपने बच्चों को चांद दिखा करके उन्हें आनंदित कर देती हैं। बच्चा रोने लगता है तो माँ कहती है आ देखो देखो चांद देखो, और बच्चे चांद को देखने लगता है और चुप हो जाता है। उसी का यहाँ पर वर्णन किया है कवि ने कि मातरः प्रदर्शनेन नंदयन्ति बालकान्, माएँ बच्चों को चंद्रमा दिखा करके आनंदित कर देती हैं, और पक्षिणश्च तव करेण तोषयन्ति शावकान्, और पक्षिणियाँ भी जो होती हैं वे भी तुम्हारे प्रकाश में अपने बच्चों को तोषयन्ति, उन्हें तुष्ट करती हैं, संतोष देती हैं। तव करेण, यहाँ पर कर का अर्थ है चंद्रमा की किरणें, तो तुम्हारे किरणों के आधार से पक्षिणियाँ भी अपने बच्चों को संतोष देती हैं। तो इस प्रकार यह चंद्रमा का वर्णन भी हमने पढ़ लिया। तो ये छोटी छोटी जो दोनों कविताएं आज हमने पढ़ी, इन्हें हम याद रखेंगे तो कविताओं का हमारा संग्रह बढ़ता चलेगा। एक बार फिर इस कविता को पढ़ते हैं। एही चंदिर श्वेत किरण सुंदर, नील गगन मंदिर सकल जन मनोहर, तारकेश गिरी गुहासु किरण जाल मातनु, वितर सस्य तरुलतासु रस विशेष मादरात्। मातरः प्रदर्शनेन नंदयन्ति बालकान्, पक्षिणश्च तव करेण तोषयन्ति शावकान्। तो मित्रों, बस आज हम अपना यह पाठ समाप्त करेंगे। तुम सुनते रहो रेडियो मधुबन, पढ़ते रहो संस्कृत, सुनते रहो पठामी संस्कृतम्, मुस्कुराते रहो। नमस्कार।